श्री दासबोध दशक आठवा मायोद्भव समास पाचवा स्थूल पंच महाभूते स्वरूपाकाश भेदो नाम।
श्री राम केवल मूर्ख ते नेणे म्हणून घडले सांगणे, पंचभूतांची लक्षणे विशद करूनी, पंचभूतांचा कर्दम झाला आतानवचे वेगळा केला, परंतु काही एक वेगळाला करून दाऊ, पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना वर्णे लहान थोरे, खडे गुंडे बहु प्रकारे जाणीजे पृथ्वी, नाना रंगांची मृत्तिका नाना स्थळो स्थळी जे का, वाळू के वाळू अनेका मिळून पृथ्वी, पुरे पट्टणे मनोहरे नाना मंदिरे दामोदरे, नाना देवाळे शिखरे मिळून पृथ्वी, सप्तद्वीपावती पृथ्वी काय म्हणून सांगावी, नवखंडे मिळून जाणावी वसुंधरा, नाना देव नाना नृपती नाना भाषा नाना रीती, लक्ष चौऱ्यासी उत्पत्ती मिळून पृथ्वी, नाना उद्वसे जेवने नाना तरुवरांची बने, गिरिकंदरे नाना स्थाने मिळून पृथ्वी, नाना रचना केली देवी जे जे निर्मिली मानवी, सकळ मिळून पृथ्वी जाणीजे श्रोती, नाना धातु सुवर्णादिक नाना रत्ने जे अनेक, नाना काष्ठ वृक्षादिक मिळून पृथ्वी, आता सोहे बहुवस जडांश आणि कठिणांश, सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे, बोलिले पृथ्वीचे रूप आता सांगिजेल आप, श्रोती ओळखावे रूप सावध होनी, वापी कूप सरोवर नाना सरितांसे जे नीर मेघ आणि सप्त सागर मिळून आप क्षार समुद्र दिसताहे सकळ जन दृष्टीस पाहे जेथे लवण होता है तो क्षार सिंधु एक दुधाचा सागर त्या नाव क्षीर सागर देवे दिधला निरंतर उपमन्यासी एक समुद्र मध्याचा एक जाणावा घृताचा एक निखळ दह्याचा समुद्र असे एक उसाचा रसाचा एक तो शुद्ध जळाचा ऐसा साता समुद्रांचा वेढा पृथ्वी येसी एवं भूमंडळीचे जळ नाना स्थळीचे सकळ मिळून अवघे केवळ आप जाणावे पृथ्वी गर्भी किती एक पृथ्वी तळी आवरणोदक तिही लोकींचे उदक मिळून आप नानावल्ली बहुवस नाना तरुवरांचे रस मधपारामृतविष मिळून आप नाना रस स्नेहादिक याही वेगळे अनेक जळा वेगळे आवश्यक आप बोलीजे सारद्र आणि शीतळ जळा सारिखे पातळ शुक्लित श्रोणीत मूत्र लाळ आप बोलीजे आप संकेते जाणावे पातळ बोले ओळखावे मृद शीतळ स्वभावे आप बोलीजे झाला आपाचा संकेत पातळ मृद गुळगुळीत स्वेद श्लेष्मा अश्रू समस्त आप जाणावे तेज ऐका सावधपणे चंद्र सूर्य तारांगणे दिव्य देह सतेजपणे तेज बोलीजे वन्ही मेघी विद्युल्यता वन्ही सृष्टी संहारिता वन्ही सागरा जाळिता वडवान वन्ही शंकराचे नेत्रीचा वन्नी काळाचे क्षुधेचा वन्नी परिघ भूगोळाचा तेज बोलिजे जे जे प्रकाश रूप ते तेजाचे स्वरूप शोषक उष्णादि आरोप तेज जाणावे वायो जाणावा चंचळ चैतन्य चेतवी केवळ बोलणे चालणे सकळ वायूमुळे हाले डोले तितुका पवन काही न चले पवने वीण सृष्टी चाळाया कारण मूळ तो वायो चळण वळण आणि प्रासारण निरोध आणि अकोचन सकळ जाणावा पवन चंचळ रूपी प्राण अपान आणि व्यान चौथा उदान आणि समान नागकूर्म कर्कश जाण देवदत्त धनंजय जितुके काही होते चरण तितुके वायोचे लक्षण चंद्र सूर्य तारांगण वायोची धरता आकाश जाणावे पोकळ निर्मळ आणि निश्चळ अवकाश रूप सकळ आकाश जाणावे आकाश सकळास व्यापक आकाश अनेकी एक आकाशामध्ये कौतुक चहो भूतांचे आकाशायसे नाही सार आकाश सकळाहून थोर पाहता आकाशाचा विचार स्वरूपा सारखा तव शिष्य केला आक्षेप दोहीचे सारखे चिरूप तरी आकाशची स्वरूप का म्हणून ये आकाश स्वरूपा कोण भेद पाहता दिसती अभेद आकाश वस्तुच स्वतसिद्ध कान म्हणावी वस्तू अचळ अढळ वस्तु निर्मळ निश्चळ तैसेचे आकाश केवळ वस्तु सारिखे ऐकोनि वक्ता बोले वचन वस्तु निर्गुण पुरातन आकाशांगी सप्तगुण शास्त्री निरूपिले। काम क्रोध शोक मोह भय अज्ञान शून्यत्व पाहो, ऐसा सप्तविध स्वभाव आकाशाचा। ऐसे शास्त्राकारे बोलिले म्हणौनी आकाशभूत झाले, स्वरूप निर्विकार संचले उपमेय रहित। काच बंदियाणि जळ सारी खेच वाटे सकळ, परी एक काच एक जळ शाहाणे जाणती। रुवा मध्ये स्फटिक पडिला लोकी तद्रूप देखिला, तेणे कपाळ मोक्ष झाला कापुसन करी। तंदुला मध्ये श्वेत खडे तंदुला सारी खेच वाकुडे, जाऊ जाता दात पडे तेव्हा कळे। त्रिभागामध्ये खडा असे त्रिभागा सारी खाच भासे, शोधू जाता दिसे कठिणपणे। गुळा सारी खा गुळ दगड परी तो कठिण निचाड, नागकांडी आणि वेखंड एक म्हणून ये। सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ, परी पितळेसी मिळता ज्वाळ काळी मा चढे। असो हे हीन दृष्टांत आकाश म्हणिजे केवळ भूत, ते भूत आणि अनंत एक कैसे। वस्तुसी वर्णची नसे आकाश श्याम वर्ण असे, दोही स साम्यता कैसे करिती विचक्षण। श्रोते म्हणती कैसे रूप आकाश ठाईचे अरूप, आकाश वस्तुच तद्रूप भेद नाही। चहु भूतास नाश आहे आकाश कैसे नासताहे, आकाशास नसाहे वर्ण व्यक्ती विकार। आकाश अचळ दिसते त्याचे काय नासो पाहते, पाहता आमुचे निमते आकाश शाश्वत। ऐसे ऐकोन वचन वक्ता बोले प्रतिवचन, ಐಕ ಆತಾ ಲಕ್ಷಣ ಆಕಾಶಾಚೆ ಆಕಾಶ ತಮಾಪಾಸೂನ ಜಾಲೆ ಮಣೌನ ಕಾಮ ಕ್ರೋಧೆ ವೇಷ್ಟಿಲೆ ಅಜ್ಞಾನ ಶೂನ್ಯತ್ವ ಬೋಲಿಲೆ ನಾಮತಯಾಚೆ ಅಜ್ಞಾನೆ ಕಾಮ ಕ್ರೋಧಾದಿಕ ಮೋಹಭಯೆ ಆಣಿ ಶೋಕ ಹಾ ಅಜ್ಞಾನಾಚಾ ವಿವೇಕ ಆಕಾಶಾ ಗುಣೆ ನಾಸ್ತಿಕ ನಕಾರ ವಚನ ತೇಚಿ ಶೂನ್ಯಾಚೆ ಲಕ್ಷಣ ತಯಾ ಸಂಭಣತಿ ಹೃದಯ ಶೂನ್ಯ ಅಜ್ಞಾನ ಪ್ರಾಣಿ ಆಕಾಶ ಸ್ತಬ್ಧಪಣೆ ಶೂನ್ಯ ಶೂನ್ಯ ಮಣಿಜೆ ತೇ ಅಜ್ಞಾನ ಅಜ್ಞಾನ ಮಣಿಜೆ ಕಠಿಣ ರೂಪತಯಾಚೆ ಕಠಿಣ ಶೂನ್ಯ ವಿಕಾರವಂತ ತಯಾಸ ಕೈಸೆ ಭಣಾವೆ ಸಂತ ಮನಾಸ ವಾಟೆ ಹೇ ತದ್ವತ ಆಹಾಚ ದೃಷ್ಟಿ ಅಜ್ಞಾನ ಕಾಲವಲೆ ಆಕಾಶಿ ತಯಾ ಕರ್ದಮಾ ಜ್ಞಾನ ನಾಸಿ ಮಣೋನಿಯಾ ಆಕಾಶಾಸಿ ನಾಶ ಆಹೆ ತೈಸೆ ಆಕಾಶಾಣಿ ಸ್ವರೂಪ ಪಾಹಾತಾ ವಾಟತಿ ಏಕರೂಪ ಪರಿದೋಹಿ ಮಧೆ ವಿಕ್ಷೇಪ ಶೂನ್ಯತ್ವಾಚ ಆಹಾಚ ಪಾಹಾತಾ ಕಲ್ಪನೇಸಿ ಸಾರಿಖೇಚ ವಾಟೆ ನಿಶ್ಚಯೇಸಿ ಪರಿ ಆಕಾಶ ಸ್ವರೂಪಾಸಿ ಭೇದ ಆಹೆ ಉನ್ಮನೀಯಾಣಿ ಸುಷುಪ್ತಿ ಅವಸ್ಥಾ ಸಾರಿಖೇಚ ವಾಟೆ ತತ್ವತಾ ಪರಿವಿವಂಚೂನ ಪಾಹೋ ಜಾತ ಭೇದ ಆಹೆ ಖೋಟೆ ಖರ್ಯಾ ಸಾರಿಖೆ ಭಾವಿತಿ ಪರಿ ಪರೀಕ್ಷವಂತ ನಿವಡಿತಿ ಕಾಕುರಂಗೆ ದೇಖೋನ ಭುಲತಿ ಮೃಗಜಳಾಸಿ ಆತಾಸೋಹಾ ದೃಷ್ಟಾಂತ ಬೋಲಿಲಾ ಕಳಾಯ ಸಂಕೇತ ಮಣೌನಿ ಭೂತಾಣಿ ಅನಂತ ಏಕೇನ ಭೇತಿ ಆಕಾಶ ವೇಗಳೆ ಪಣೆ ಪಾಹಾವೆ ಸ್ವರೂಪಿ ಸ್ವರೂಪ ಚಿಭಾವೆ ವಸ್ತುಚೆ ಪಾಹಾಣೆ ಸ್ವಭಾವೆ ಐಸೆ ಅಸೆ ಯೇಥೆ ಆಶಂಕಾ ಫಿಟಲಿ ಸಂದೇಹ ವೃತ್ತಿ ಮಾವಳಲಿ ಭಿನ್ನಪಣೆ ನವಚೆ ಅನುಭವಲಿ ಸ್ವರೂಪಸ್ಥಿತಿ ಆಕಾಶ ಅನುಭವಾಯೇತೆ ಸ್ವರೂಪ ಅನುಭವ ಪರತೆ ಮನೋನಿಯ ಆಕಾಶಾತೆ ಸಾಮ್ಯತಾನ ಘಡೆ ದುಗ್ಧಾ ಸಾರಿಖಾ ಜಳಾಶ ನಿವಡು ಜಾಣತಿ ರಾಜಹಂಸ ತೈಸೆ ಸ್ವರೂಪ ಆಣಿ ಆಕಾಶ ಸಂತ ಜಾಣತಿ ಸಕಳ ಮಾಯಾ ಗಥಾ ಗೋವಿ ಸಂತ ಸಂಗೇ ಉಗವಾವಿ ಪಾವಿಜೆ ಮೋಕ್ಷಾಚಿ ಪದವಿ ಸತ್ಸಮಾಗಮೇ.
ಇತಿ ಶ್ರೀ ದಾಸಬೋಧೆ ಗುರುಶಿಷ್ಯ ಸಂವಾದೆ ಸ್ಥೂಳ ಪಂಚಮಹಾಭೂತೆ ಸ್ವರೂಪಾಕಾಶ ಭೇದೋ ನಾಮ ಸಮಾಸ್ ಪಾಚ್ವಾ.